हॅलो, संजोग सर बोलतोय ना? सर नमस्कार, मी आमली गुजराती बोलतोय, फरांसचे स्कीम मधून. येस सर, फोन यासाठी केला होता की माझं तुम्ही एन्क्वायरी केली होती प्रॉपर्टीसाठी. हो, तर हे लॉकडाऊन झाल्यानंतर सर एक वेळेस या, मग आपण डिस्कशन करू त्यावर. आता बघूया कशा स्मूथली होतात सगळ्या गोष्टी. सॉरी, नाही नाही, लॉकडाऊन लॉकडाऊन सगळं हे सगळं स्मूथली झालं की त्यानंतर म्हणतो मी तुम्हाला. हा, येस सर, वाट बघतो मग सर. ओके, येस सर, येस.